आकाशवाणी मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज दिल्लीत 2025 राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार प्रदान करणार. 5 वर्षात बस्तर सर्वात विकसित आदिवासी प्रदेश बनेल. केंद्रीय मंत्री अमित शाह यांचा विश्वास. दिल्लीच्या एम्समध्ये पक्षाघातावरील सुपरनोवा स्टँडची चाचणी. पुणे पुस्तक महोत्सवाचा आरंभ. आयसिसशी संबंधित साकीब नाचन प्रकरणात ईडीचे 40 ठिकाणी छापे. आणि धरमशाला इथं आज भारत दक्षिण आफ्रिका यांच्यात तिसरा T20 क्रिकेट सामना. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत 2025 राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार तसंच ऊर्जा संवर्धन या विषयावरील राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेच्या विजेत्यांना पारितोषिकं प्रदान करण्यात येणार आहेत. आज राष्ट्रीय ऊर्जा दिनानिमित्त या समारंभाचं आयोजन करण्यात आलं असून राष्ट्रपती या कार्यक्रमाला संबोधितही करतील. ऊर्जा संवर्धनाच्या महत्वाबद्दल सजगता निर्माण करण्यासाठी आणि ऊर्जा कार्यक्षमतेत देश करत असलेली प्रगती अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी 14 डिसेंबरला देशात ऊर्जा दिन साजरा केला जातो. नक्षलवादाचा कोणालाही लाभ होत नाही आणि केवळ शांतताच विकासाचा मार्ग मोकळा करू शकते असं ठाम प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं आहे. छत्तीसगडमधील जगदलपूर इथं बस्तर ऑलिम्पिकच्या समारोप समारंभात ते काल बोलत होते. पुढील वर्षी 31 मार्चपर्यंत नक्षलवाद संपवण्याच्या सरकारच्या संकल्पाचा त्यांनी पुनरुच्चार केला. ते म्हणाले की केंद्र सरकारनं पुढील 5 वर्षात छत्तीसगडच्या बस्तर विभागाला देशातील सर्वात विकसित आदिवासी प्रदेश बनवण्याचा निर्णय घेतला आहे. नक्षलवादामुळे या प्रदेशाचा विकास थांबला होता, परंतु ही समस्या संपुष्टात आल्यानंतर प्रगतीचं एक नवीन पर्व सुरू होईल. त्यांनी प्रतिबंधित माओवादी संघटनेशी संबंधित असलेल्यांना शस्त्र खाली ठेवून समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याचं आवाहन केलं. दरम्यान महाराष्ट्रात गोंदिया इथं काल 3 माओवाद्यांनी पोलिसांसमोर आपली शस्त्र खाली ठेवली आणि ते शरण आले. हस्तकला उद्योगातून सुमारे 50,000 कोटी रुपयांची निर्यात होते आणि लवकरच ही निर्यात 1,00,000 कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे असं केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत क्राफ्टेड फॉर द फ्युचर या कार्यक्रमाच्या 3र्या आवृत्तीचं उद्घाटन करताना ते काल बोलत होते. आजची तरुण पिढी पारंपरिक हस्तकलेचं महत्व जाणते असं सांगून गिरीराज सिंह म्हणाले की जगभरातील चाहत्यांना आवडतील अशी समकालीन उत्पादनं ते सादर करत आहेत. सरकारनं हब अँड स्कोप मॉडेल अंतर्गत 100 कारागिरांसोबत भागीदारी करून हस्तकला उत्पादनं जगभरात निर्यात करण्यास सुरुवात केली आहे असंही ते म्हणाले. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल वंदे भारत गाड्यांमध्ये संबंधित प्रदेशातील स्थानिक खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्याबाबत अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. रेल भवनमध्ये अधिकाऱ्यांशी संवाद साधताना मंत्री म्हणाले की या उपक्रमामुळे प्रवाशांचा अनुभव सुधारेल आणि प्रवास करत असलेल्या प्रदेशांची संस्कृती आणि चव त्यांना अनुभवता येईल. IRCTC संकेतस्थळावर नवीन युजर आयडी तयार करणाऱ्या बनावट ओळखपत्रांची संख्या पूर्वीच्या दररोज 1 लाखांवरून 5,000 खाली आणण्यात आली आहे अशी माहिती वैष्णव यांनी दिली. 3 कोटींहून अधिक बनावट खाती निष्क्रिय करण्यात आली आहेत आणि 2 कोटींहून अधिक युजर आयडी तात्पुरते निलंबित करण्यात आले आहेत. नवी दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेनं पक्षाघातावरील सुपरनोवा स्टेंट नावाच्या नवीन आणि प्रगत उपचार उपकरणाची भारताची पहिली चिकित्सालयीन चाचणी घेतली आहे. सुपरनोवा स्टेंट देशातील विविध प्रकारच्या रुग्णांसाठी तयार केला आहे. पाश्चात्य देशांच्या तुलनेत कमी वयाच्या रुग्णांनाही अनेकदा पक्षाघात होतो. देशांतर्गत चिकित्सालयीन चाचणीच्या आधारावर मान्यता मिळालेलं हे देशातलं पहिलं उपकरण असल्याचं एम्सच्या सूत्रांनी सांगितलं. या उपकरणाद्वारे दक्षिण पूर्व आशियामध्ये 300 रुग्णांवर आधीच उपचार करण्यात आले आहेत. सुपरनोवा स्टेंटचं उत्पादन आता देशातच केलं जाईल आणि दरवर्षी स्ट्रोकनं पीडित 17 लाखांहून अधिक नागरिकांना आशेचा किरण मिळेल असा विश्वासही एम्सनं व्यक्त केला आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. आसियान भारत पर्यटन व्यावसायिक विनिमय कार्यक्रम 2025 गुवाहाटी इथं भारत आणि आसियान सदस्य राष्ट्रांमधील 10 देशांच्या पर्यटन व्यावसायिकांमधील 2 दिवसांच्या सखोल संवादानं काल सुरू झाला. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या सहयोगानं आसाम पर्यटन विकास महामंडळ लिमिटेडद्वारे आयोजित हा कार्यक्रम 17 डिसेंबरपर्यंत गुवाहाटी, काझीरंगा आणि नवी दिल्ली इथं आयोजित केला जात आहे. क्वालालंपूर इथं आयोजित मेटाफेअर 2025 मधील भारताच्या सहभागावर आधारित हा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात आसाम पर्यटन विकास महामंडळानं आसियान भारत पर्यटन वर्षांतर्गत आसाम आणि ईशान्य भारतातील उदयोन्मुख पर्यटन स्थळं सादर केली होती. आसियानचे 39 प्रतिनिधी या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीनं आयोजित पुस्तक महोत्सवाचं उद्घाटन काल पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर करण्यात आलं. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू सुरेश गोसावी, राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे मिलिंद मराठे, संयोजक राजेश पांडे, यशस्वी समूहाचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. हा महोत्सव येत्या 21 तारखेपर्यंत सुरू राहणार आहे. या महोत्सवात पुस्तक प्रकाशकांनी 750 दालनं स्थापन केली आहेत. पुणे पुस्तक महोत्सवाला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता येत्या काळात पुणे ही पुस्तकाची राजधानी करण्यासाठी प्रयत्न करणार असून पुढील वर्षी हा महोत्सव जागतिक पुस्तक महोत्सव म्हणून आयोजित करण्याचा मानस असल्याचं राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी याप्रसंगी बोलताना सांगितलं. इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंधित तसंच या कारवायांसाठी आर्थिक मदत केल्याशी संबंधित प्रकरणाच्या तपासाअंतर्गत सक्तवसुली संचालनालयानं साकीब नाचन प्रकरणात काल देशभरात 40 ठिकाणी छापे टाकले. ईडीनं मुंबईजवळील पडघा बोरिवली परिसर तसंच रत्नागिरीसह इतर ठिकाणांचा यात समावेश होता. या मोहिमेत रोख रक्कम, सोन्याचे दागिने आणि सोनं अशा स्वरुपातील 9,40,00,000 रुपयांपेक्षा जास्त मूल्याची मालमत्ता जप्त करण्यात आली. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं नज मोहिमेअंतर्गत करदात्यांना त्यांचं आयकर विवरणपत्र अद्ययावत करण्याचं आणि कोणतेही चुकीचे दावे मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. या मोहिमेअंतर्गत या महिन्याच्या 12 तारखेपासून अशा करदात्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर आणि ईमेलवर एसएमएस आणि ईमेलद्वारे सूचना पाठवल्या जात आहेत. करदात्यांनी विभागाकडे दाखल केलेल्या कागदपत्रांमध्ये योग्य मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी नमूद केले आहेत याची खात्री करावी, जेणेकरून त्यांच्याकडून कोणतीही सूचना सुटणार नाही, असाही सल्ला सीबीडीटीनं करदात्यांना दिला आहे. कोलकाता इथं लोकप्रिय फुटबॉलपटू लिओनेल मेसी याच्या कार्यक्रमावेळी मैदानावर गोंधळ झाल्यामुळे या कार्यक्रमाच्या आयोजकाला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस महानिरीक्षक जावेद शमीम यांनी सांगितलं की प्राथमिक तपास सुरू असून पोलीस मैदानामधील गोंधळाच्या घटनेशी संबंधित सर्व तथ्य गोळा करत आहेत. कार्यक्रमासाठी घेतलेल्या तिकिटांचे पैसे परत केले जावेत यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. फुटबॉलपटू लिओनेल मेसी काल सकाळी कोलकात्याच्या युवा भारती क्रीडांगणात दाखल झाला तेव्हा त्याच्याभोवती गोळा झालेल्या गर्दीमुळे लोकांना त्याचं दर्शन झालं नाही. शिवाय तो नंतर लगेचच मैदानातून बाहेर पडला. यामुळे निराश झालेल्या त्याच्या चाहत्यांनी प्रचंड गोंधळ केला, त्यात मैदानाचं नुकसान झालं. भारत आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघांदरम्यानचा 3रा T20 क्रिकेट सामना आज धरमशाला इथं होणार आहे. संध्याकाळी 7 वाजल्यापासून सामना सुरू होईल. 5 सामन्यांच्या या मालिकेत दोन्ही संघांनी प्रत्येकी 1 सामना जिंकला आहे. 19 वर्षांखालील क्रिकेट संघाच्या आशिया चषक स्पर्धेच्या गटस्तरीय फेरीतला दुसरा सामना आज भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांदरम्यान दुबई इथं खेळला जाणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 10:30 वाजता हा सामना सुरू होईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज दिल्लीत 2025 राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार प्रदान करणार. 5 वर्षात बस्तर सर्वात विकसित आदिवासी प्रदेश बनेल. केंद्रीय मंत्री अमित शाह यांचा विश्वास. दिल्लीच्या एम्समध्ये पक्षाघातावरील सुपरनोव्हा स्ट्रेनची चाचणी. पुणे पुस्तक महोत्सवाचा आरंभ. आयसिसशी संबंधित साकीब नाचन प्रकरणात ईडीचे 40 ठिकाणी छापे. आणि धरमशाला इथं आज भारत दक्षिण आफ्रिका यांच्यात 3रा T20 क्रिकेट सामना. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.